नहेम्या अध्याय 7। कोट बांधण्याचे काम संपल्यावर मी त्यास दरवाजे लाविले आणि द्वारपाळ, गायक आणि लेवी यांची नेमणूक केली। तेव्हा मी आपला भाऊ हनानी व गढीचा अधिपती हनन्या यास यरुश्लेमेचे अधिकारी नेमिले। हा हनन्या इमानी असून इतर पुष्कळ लोकाहून देवाचे भय विशेष बाळगीत असे। मी त्यास सांगितले, उन्हाचा ताप होईपर्यंत यरुश्लेमेच्या वेशी उघडू नयेत। लोक काम करीत असता वेशीचे दरवाजे लावून त्यास अडसर घालावे, यरुश्लेमकरांचे पहारे नेमावे आणि प्रत्येकाने आपापल्या घरासमोर पहारा करावा। नगर विस्तीर्ण व मोठे होते, पण त्यात लोक थोडे असून अद्याप घरे बांधिली नव्हती। सरदार, शास्ते व इतर लोक जमा करून त्यांची वंशावळीप्रमाणे गणती करावी असे माझ्या देवाने माझ्या मनात घातले। जे प्रथम यरुश्लेमेत आले होते त्यांच्या वंशावळीची वही मला सापडली व त्यात हे लिहिलेले सापडले, बाबेलच्या नबूखदनेस्सर राजाने जे लोक धरून नेले होते त्यातले त्या मुलखात राहत होते ते लोक बंधमुक्त होऊन यरुश्लेमेस व यहूदातील आपापल्या नगरात परत गेले। ते हे येशुआ, नहेम्या, अजर्या, राम्या, नहमानी, मर्दखय, बिलशान, मिस्पेरेत, बिगवाई, नहूम व बाना जे जरुब्बाबेलाबरोबर आले ते हेच। इस्रायल लोकातल्या मनुष्यांची संख्या ही होती। परोशाचे वंशज 2172, शफाट्याचे वंशज 372, अरहाचे वंशज 652, येशुआ व यवाब यांच्या कुळातील पहथमवाबाचे वंशज 2818, एलामाचे वंशज 1254, जत्तूचे वंशज 845, जक्काईचे वंशज 708, बिन्नुईचे वंशज 648, बेबाईचे वंशज 628, अजगादाचे वंशज 2322, अदोनिकामाचे वंशज 667, बिगवाईचे वंशज 2067, आदिनाचे वंशज 655, हिचकियाच्या आटेराचे वंशज 98, हाशुमाचे वंशज 328, बेसाईचे वंशज 324, हरिफाचे वंशज 112, गिबोनाचे वंशज 95, बेथलेहेम व नटोफा येथील मनुष्य 188, अनाथोथाची मनुष्य 128, बेथ अजमावेथाची मनुष्य 42, किर्यात यारिम, कफिरा व बैरोत येथील मनुष्य 743, रामा व गेबा येथील मनुष्य 621, मिखमासाची मनुष्य 122, बेथेल व आय येथील मनुष्य 123, दुसऱ्या नबोची मनुष्य 52, दुसऱ्या एलामाचे वंशज 1254, हरिमाचे वंशज 320, यरिहोचे वंशज 345, लोद, हदीद व ओनो यांचे वंशज 721, सनावाचे वंशज 3930, याजक यद्याच्या कुळातील येशुआच्या घराण्यातील 973, इम्मेराचे वंशज 1052, पशहुराचे वंशज 1247, हरिमाचे वंशज 1017, लेवी येशुआचे वंशज, कदमिएलाचे होदवाच्या वंशजातले 74, गाणारे असाफाचे वंशज 148, द्वारपाळ शल्लुमाचे वंशज, अटेराचे वंशज, तलमोनाचे वंशज, अक्कुबाचे वंशज, हतीताचे वंशज, शोबाचे वंशज 138, नथिनिम सिंहाचे वंशज, हशुफाचे वंशज, तबायोथाचे वंशज, केरोसाचे वंशज, सियाचे वंशज, पादोनाचे वंशज, लबोनाचे वंशज, हगाबाचे वंशज, सलमाईचे वंशज, हनानाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, गहाराचे वंशज, रायाचे वंशज, रसीनाचे वंशज, नकोदाचे वंशज, गज्जामाचे वंशज, उज्जाचे वंशज, पासेहाचे वंशज, बेसईचे वंशज, मौनिमाचे वंशज, नफूशेसिमाचे वंशज, बकबुकाचे वंशज, हकूफाचे वंशज, हरहुर्राचे वंशज, बसलिथाचे वंशज, महिदाचे वंशज, हर्षाचे वंशज, बरकोसाचे वंशज, सिसराचे वंशज, तामहाचे वंशज, नसीहाचे वंशज, हतीफाचे वंशज, शलमोनाच्या चाकरांचे वंशज, सोताईचे वंशज, सोफेरेथाचे वंशज, परिदाचे वंशज, यालाचे वंशज, दर्कोनाचे वंशज, गिद्देलाचे वंशज, शफाट्याचे वंशज, हत्तीलाचे वंशज, सबाईमाच्या पोखरेथाचे वंशज, आमोनाचे वंशज, सर्व नथिनिम व शलमोनाच्या चाकरांचे वंशज मिळून 392 होते. तेल मेलह, तेल हर्षा, करूब, अद्दोन व इम्मेर येथून जे वर आले ते हेच. पण ते इस्रायलांपैकी होते की नव्हते याविषयी त्यांना आपापले पितृकुळ व आपापली वंशावळी दाखविता आली नाही. दलायाचे वंशज, तोबियाचे वंशज, नकोदाचे वंशज 642. याजकांपैकी हबायाचे वंशज, हक्कोसाचे वंशज व बर्जिल्ल्याचे वंशज. या बर्जिल्ल्याने गिलादी बर्जिल्य याच्या कन्यांपैकी एकीशी लग्न केले आणि त्याचे नाव घेतले. यांनी आपले वंशावळीचे पत्र इतर वंशावळ्यांच्या पत्रात धुंडून पाहिले, पण ते सापडले नाही, म्हणून ते अशुद्ध ठरून त्यास याजकपदाच्या यादीतून काढून टाकिले. तिरशाथा प्रांताधिपती याने त्यास सांगितले की उरीम व थुम्मीम धारण करणारा याजक उभा राहीपर्यंत तुम्ही कोणी परमपवित्र वस्तू खाऊ नयेत. साऱ्या मंडळीतले लोक मिळून 42,360 भरले. त्याखेरीज त्यांच्या 7,337 दासदासी व 245 गाणारे व गाणारणी होत्या. त्यांचे घोडे 736, खेचरे 245, उंट 435 व गाढवे 6,720 एवढी होती. पितृकुळांच्या प्रमुखांपैकी काहींनी या कार्यास मदत केली. तिरशाथाने 1,000 दारिक सोने, 50 कटोरे व 530 याजकीय वस्त्रे एवढी खजिन्यात पावती केली. पितृकुळातील आणखी काही पुरुषांनी या कामाच्या खजिन्यात 20,000 दारिक सोने आणि 2,200 माने रुपये पावती केले. वरकड लोकांनी 20,000 दारिक सोने, 2,000 माने रुपये आणि 67 याजकीय वस्त्रे पावती केली. या प्रकारे याजक, लेवी, द्वारपाळ, गायक व इतर काही लोक, नथिनिम व सर्व इस्रायल आपापल्या नगरात राहू लागले.